2000 FM, the many voices of multicultural Australia. Stand by for the next program. Broadcasting in Marathi.
नमस्कार श्रोते हो, आकाशवाणी सिडनीच्या 98.5 मेगाहर्ट्स FM 2 AAA या केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या आजच्या कार्यक्रमात मी अतुल जमदाडे आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आज आहे रविवार दिनांक 19 एप्रिल 2026 तथा वैशाख शुक्ल तृतीया शके 1948. आज आहे अक्षय तृतीया. सर्व श्रोत्यांना अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा. सुरुवातीला ऐकूया आजच्या कार्यक्रमाचे व्यावसायिक प्रायोजक आणि त्यांचे संदेश.
स्वतःचं घर, स्वप्नांचं घर पूर्ण होणार आज. बाहेरून सुंदर दिसत पण आत काय आहे राज. छताची गळती भेगा की टर्माइटचा लपलेला वार. चुकीचा निर्णय ठरू शकतो आयुष्यभराचा भार. म्हणूनच आधी खात्री करा, घाईत निर्णय नका घेऊ. तपासणीशिवाय घर घेणं मोठी रिस्क हे लक्षात ठेवू. घरांच्या सर्व प्रकारच्या इन्स्पेक्शनचे वन स्टॉप सोल्युशन म्हणजेच आक्वा बिल्ड इन्स्पेक्शन. ते शोधतील मेजर, मायनर आणि सेफ्टी डिफेक्ट्स फॉर शुअर. तुमचा निर्णय मग होईल व्हेरी स्मार्ट आणि क्लिअर. आणि हा, तुमच्या हक्काचा मराठी माणूस 0430-583-588 ला फोन लावा आणि सर्जेरावांशी नक्की बोला. लक्षात ठेवा 0430-583-588.
या पोल्युशन वर सोल्युशन पाहिजे रे.
ग्रीन ऑस्ट्रेलियासाठी आपली जबाबदारी उचलायची आहे का? अगं मग घरातच इलेक्ट्रिसिटी जनरेट करून वापर आणि एक्सेस ग्रीडला विकून टाक.
पण कसं?
आयका टेक्नॉलॉजीच्या मदतीनं फक्त $2800 मध्ये 6.6 किलोवॅटची सोलर सिस्टीम बसवून
मग इलेक्ट्रिसिटी बिल्स
80% पर्यंत सेव्हिंग आणि सिस्टीम वर सबसिडी देखील.
तुमच्यासारखं माझ्या घराला होईल सूट.
अगं कस्टमाइज सोलर सिस्टीम हीच तर आयका टेक्नॉलॉजीची खासियत आहे ना.
आहेत तरी कोण हे आयका टेक्नॉलॉजी?
आपलीच माणसं संदीप चिखले आणि कुणाल भागवत. नंबर पण घे 0409707707. ईमेल info@ayk.com.au.
तीनशे वर्षांच्या सुलतानी राजवटीच्या भयान काळरात्रीनंतर चारी पातशाह्या दबवून शिवाजी राजांनी महाराष्ट्रात भूमिपुत्रांचं स्वराज्य निर्माण केलं आणि एका शुभ मुहूर्तावर राजे सिंहासनाधीश्वर झाले. इंग्रजी कालगणनेनुसार हा दिवस होता 6 जून 1674. आणि आता पुन्हा 350 वर्षानंतर याच दिवशी म्हणजे शनिवार 6 जून 2026 रोजी सिडनीतल्या मराठी मंडळींच्या हृदयसिंहासनावर आरूढ होण्यासाठी येत आहेत महाराज द किंग. नेत्रदीपक नेपथ्य, ढोलताशासहित वाद्यवृंद आणि शेकडो कलाकारांच्या साक्षीनं चला आपणही या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होऊया.
सर्व व्यावसायिक प्रायोजकांच्या आर्थिक सहाय्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आता ऐकूयात एक विशेष सूचना. श्रोते हो, आजचा कार्यक्रम हा केवळ एक तासच असणारे म्हणजे 11 ते 12 पर्यंतच. Radio 2 AAA स्टुडिओ दुपारी 12 ते 1 उपलब्ध नसल्यामुळे आजचा कार्यक्रम हा केवळ एक तासाचा आहे. तसेच पुढील रविवारपासून आपल्या नियमित वेळेनुसार आकाशवाणी सिडनीचे कार्यक्रम प्रसारित होतील, ते म्हणजे 11 ते 1. आता ऐकूयात पुण्याहून प्रसारित होणाऱ्या बातम्या व सिडनी डायरी.
नमस्कार, आकाशवाणी सिडनीसाठी मी मंदार कुलकर्णी पुण्याहून बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महिला आरक्षण विधेयक भारतात नामंजूर, मोदी सरकारला मोठा धक्का. महाराष्ट्रात विधान परिषदेसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू, उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेबाबत उत्सुकता. महाराष्ट्रात तापमानात वाढ, काही ठिकाणचं तापमान 44 अंशांच्याही पुढं. आणि कच्च्या तेलाचे दर घसरल्यामुळं आणि पुरवठा वाढल्यामुळं काहीसा दिलासा. भारतात बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित महिला आरक्षण विधेयक शुक्रवारी लोकसभेत नामंजूर झालं. नारी शक्ती वंदन या नावानं महिला आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी नरेंद्र मोदी सरकारनं मांडलेलं हे विधेयक विरोधकांच्या विरोधामुळे फेटाळण्यात आलं. विधेयकाच्या बाजूनं 298 मतं मिळाली तर विधेयकाच्या विरोधात 230 मतं मिळाली. हे विधेयक नामंजूर झाल्यामुळं मतदारसंघ पुनर्रचना आणि केंद्रशासित प्रदेशांबाबतचं दुसरं विधेयक सरकारनं मागं घेतलं. हे महिला आरक्षण विधेयक नसून भारताची घटनात्मक व्यवस्था बदलण्याचा सरकारचा डाव होता, असा आरोप काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला. या विधेयकात महिलांसाठी 33% आरक्षणाची तरतूद होती, मात्र त्याचबरोबर लोकसभेतली सदस्य संख्या 548 वरून 811 वर नेण्याचा प्रस्ताव होता. या प्रस्तावात विशेषतः दाक्षिणात्य राज्यांना कमी प्रतिनिधित्व मिळाल्याचा त्या राज्यांचा आक्षेप होता. महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्यामुळं सगळ्या देशाला काँग्रेसची दुटप्पी भूमिका कळली, अशी प्रतिक्रिया केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केली. दरम्यान हे घटनादुरुस्ती विधेयक असल्यामुळं त्याच्या मंजुरीसाठी 360 सदस्यांची गरज असल्याचं माहीत असूनही सरकारनं ते रेटल्यामुळं त्याबाबत काही राजकारण होतं का, अशीही शंका आता विचारली जाऊ लागली आहे. विशेषतः पश्चिम बंगाल आणि तमिळनाडूच्या निवडणुका अजून होणार असल्यामुळं ती निवडणूक लक्षात घेऊन हे राजकीय पाऊल मोदी सरकारनं उचललं होतं का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या दोन राज्यांसह आसाम पुदुच्चेरी इथल्या निवडणुकीचा निकाल येत्या 4 मेला लागणार आहे. महाराष्ट्रात विधान परिषदेसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. माजी मुख्यमंत्री आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह नीलम गोऱ्हे, संदीप जोशी आणि इतर 10 सदस्यांची मुदत येत्या 10 मेला संपणार आहे, त्यामुळं ही निवडणूक जाहीर झाली आहे. सत्ताधारी पक्षाचं बळ लक्षात घेता विरोधी पक्षांचा केवळ 1 सदस्य निवडून येऊ शकतो, मात्र उद्धव ठाकरे यांनी या निवडणुकीत उभं राहणार नाही अशी भूमिका घेतली आहे. उद्धव ठाकरे हे राजकीय सक्रियता कमी करण्याच्या विचारात असून उबाटाचे कार्याध्यक्ष म्हणून आदित्य ठाकरे यांची निवड होण्याची शक्यता आहे, त्यामुळं उद्धव ठाकरे यांनी पडद्यामागूनच राजकारण करण्याचा विचार सुरू केला आहे. मात्र उद्धव ठाकरे या निवडणुकीत असले तरच काँग्रेस पाठिंबा देण्याचा विचार करू शकतो, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रात तापमानात प्रचंड प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. अनेक ठिकाणचं तापमान 43 आणि 44 अंश सेल्सिअस पर्यंत जाऊ लागलं आहे. वाढतं काँक्रीटीकरण, शहरीकरण, झाडांची तोड आणि कमी होत असलेली शेती यामुळं या उन्हाचा चटका जास्त जाणवू लागला आहे. उष्माघातामुळं आजारी पडणाऱ्यांची संख्याही वाढत असून विदर्भात आत्तापर्यंत 5 जणांचा उष्माघातामुळं मृत्यू झाला आहे. एप्रिल महिन्यातच ही स्थिती असताना मे महिन्यात काय होणार याबाबत चिंता आहे. इराणनं शुक्रवारी हॉर्मुझची समुद्रधुनी खुली करण्याचा निर्णय घेतल्यामुळं तसंच भारतात कच्चं तेल आणि गॅसचा पुरवठा वाढत असल्यामुळं काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. पेट्रोल आणि डिझेलचे भाव अजूनही स्थिर ठेवण्यात भारताला यश मिळालं आहे, पण LPGचा पुरवठा, विशेषतः व्यावसायिक LPGचा पुरवठा अजूनही पूर्ण क्षमतेनं नसल्यामुळं अडचणी कायम आहेत. पुण्यात लवकरच लता आशा मंगेशकर रुग्णालय उभं राहणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या रुग्णालयाचा भूमिपूजन समारंभ शुक्रवारी पार पडला. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना या कार्यक्रमात श्रद्धांजलीही वाहण्यात आली. पुण्याजवळ किरकिटवाडीजवळ नांदोशी इथं जवळजवळ 1000 खाटांचं हे रुग्णालय उभं राहत आहे. त्याचं नाव आधी लता मंगेशकर रुग्णालय असं ठेवण्यात आलं होतं, मात्र आशाताईंच्या निधनामुळं त्याचं नाव लता आशा मंगेशकर रुग्णालय असं ठेवण्यात आल्याचं ज्येष्ठ संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांनी सांगितलं. अग्रलेख. मुंबईत गोरेगाव इथं अंमली पदार्थांच्या सेवनामुळं 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्यामुळं या वाढत्या नशेच्या अंमलाचा समाचार महाराष्ट्र टाइम्सनं उडत्या मुंबईचे प्राक्तन या अग्रलेखात घेतला आहे. सकाळनं याच विषयावरच्या अग्रलेखाला प्राणघातक झिंग असं शीर्षक दिलं आहे. मतदारसंघ पुनर्रचनेबाबत सरकारनं सगळ्यांना विश्वासात घ्यायला हवं होतं असं मत मटानं फेररचनेचा फेरा या अग्रलेखात व्यक्त केला आहे. तर लोकसत्तानंही महिला आरक्षण विधेयक आणि मतदारसंघ पुनर्रचना यांची सांगड घालण्याची गरज नव्हती असं नावापुरती नारी शक्ती या अग्रलेखामध्ये म्हटलं आहे. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनावर सामनानं स्वरगंगा स्वर्गी निघाली. सकाळनं स्वर आशा मावळल्या तर मटानं स्वरांचे चांदणे निमाले असे अग्रलेख लिहिले आहेत. आणि आता आदित्य ठाकरे उबाठाचे कार्याध्यक्ष होणार अशी बातमी मातोश्रीवरून फुटल्यामुळं सगळीकडं एकच हलकल्लोळ उडालाय. एकदाची कटकट कमी झाल्यामुळं उद्धव ठाकरे अचानक तेजपुंज दिसू लागले आहेत, तर संजय राऊत यांच्या सामनातल्या अग्रलेखांना अचानक वरणभाताची सर आली आहे. आदित्य ठाकरे यांनी मुंबईत पेंग्विन आणल्यामुळं दक्षिण ध्रुवावरच्या पेंग्विन संघटनेनं आदित्य ठाकरे यांच्या अभिनंदनाचा ठराव आधीच मंजूर केलाय म्हणे. आदित्य ठाकरे कार्याध्यक्ष होणार असल्यामुळं एकनाथराव शिंदे यांचे चिरंजीव डॉक्टर श्रीकांत शिंदे अचानकच त्यांच्या पेशंटला इंजेक्शन टोचून घ्या असा सल्ला देऊ लागलेत. आदित्य आता सूत्र सांभाळणार असल्यामुळं उद्धव ठाकरे यांना आराम करायला मिळेल असं काही शिवसैनिकांचं म्हणणं आहे. तर मग ते आधी नक्की काय करत होते असा इतरांचा सवाल आहे. आदित्य यांच्या नावातच सूर्य असल्यामुळं आदित्य यांच्या तेजाची ज्वाला भाजपला झाकोळून टाकणार असं संजय राऊत यांनी म्हटलंय. तर त्यांचं ते पत्र आदित्य ठाकरे यांनीच त्यांच्याकडून लिहून घेतलंय असाही काहींचा आरोप आहे. बाकी देवेंद्र फडणवीस यांनी मात्र गालातल्या गालात हसणं अजूनही कमी केलेलं नाही ही माहिती आपली जाता जाता. बरं आहे तर मंडळी, भेटूया पुढच्या रविवारी. तोपर्यंत नमस्कार.
नमस्कार, मी मीनल पंडित आकाशवाणी सिडनीच्या श्रोत्यांसाठी सादर करत आहे आजची सिडनी डायरी. ह्यामध्ये आपण ऐकणार आहोत काही स्थानिक घडामोडींविषयी आणि आजच्या दिवसाबद्दल काही विशेष माहिती. महाराष्ट्र मंदिर ऑस्ट्रेलिया इथे दिनांक 3 मेला संपूर्ण गीता पारायणाचे आयोजन करण्यात आले आहे. गीता परिवार पारायणाचे मार्गदर्शन करणार आहेत. पारायण 2:30 ते 6 या वेळेत 41/9 हॉईल एव्हेन्यू कॅसल हिल इथे होणार आहे. पारायणासाठी सर्वांनी भगवद्गीतेचे पुस्तक आणावे अशी मंदिराकडून विनंती आहे. पुस्तकात पाहून संपूर्ण 18 अध्यायांचे सामूहिक पठण केले जाईल. अधिक माहितीसाठी विक्रांत यांना 0431497738 किंवा योगिता यांना 0432736442 या क्रमांकावर संपर्क करावा. प्रेक्षा आर्ट्स ही नॉट फॉर प्रॉफिट संस्था घेऊन येत आहे एक हिंदी नाटक मेरी नजर से देखो. नाटकाचे दिग्दर्शक आहेत शशीधर दांडेकर. पायोनियर थिएटर पेनंट स्ट्रीट कॅसल हिल इथे या नाटकाचे प्रयोग होणार आहेत. प्रयोगाचे दिनांक आणि वेळ आहे 24 एप्रिल संध्याकाळी 7 वाजता, 25 एप्रिल संध्याकाळी 7 वाजता आणि 26 एप्रिल दुपारी 12 वाजता. तिकिटाचे दर आहेत $60, $45, $35 आणि $25. तिकिटाची रक्कम ह्या खात्यात जमा करावी. प्रेक्षा आर्ट अँड कल्चर, BSB 732173. खाते क्रमांक 826939. रक्कम जमा करताना आपलं नाव आणि तिकिटांची संख्या नमूद करावी. अधिक माहितीसाठी सुलभा दांडेकर यांना 0404187011 या क्रमांकावर संपर्क करावा. मध्य पूर्वेतील परिस्थितीमुळे जागतिक पातळीवर इंधनांच्या किमती वाढल्या आहेत आणि सामान्य माणूस आपल्या परीने त्यातून मार्ग काढत आहे. इंधनाच्या किमती वाढल्यापासून सिडनीतील काही रस्त्यांवरील वाहनांची संख्या कमी झाली आहे. एनएसडब्ल्यू सरकारच्या फ्युएल चेक वेबसाईट अनुसार E10 पेट्रोलची फेब्रुवारी महिन्यात सरासरी किंमत होती $1.68. ती एप्रिल महिन्यामध्ये $2.20 झाली आहे. डिझेलची सरासरी किंमत $1.83 वरून $3.01 झाली आहे. याच काळात ट्रान्सपोर्ट फॉर एनएसडब्ल्यूच्या आकड्यानुसार सिडनी हार्बर ब्रिजवरील दर दिवसाची गाड्यांची वाहतूक सरासरी 6% कमी झाली आहे. एपिंग रोड, सिटी वेस्ट लिंक, पॅरामॅटा रोड, प्रिन्सेस हायवे इथेही वाहतूक कमी झाली आहे. तर मार्च महिन्यात सार्वजनिक वाहतूक वापरण्यात वाढ दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर ह्या आठवड्यात सिडनी मेट्रोने 3 नवीन ट्रेन्स सुरू केल्या आहेत, ज्यामुळे टलवाँग टू सिडनम या मार्गावर आठवड्याच्या 166 अधिक सेवा उपलब्ध होत आहेत. ह्या अधिक सेवा 7 जूनपर्यंत असतील. कॉन्टसने वाढत्या इंधन खर्चामुळे देशांतर्गत उड्डाणे कमी करण्याचा आणि विमान तिकिटांचे दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कॉन्टसच्या मेलबर्न ते हॅमिल्टन आयलंड आणि मेलबर्न ते कॉक्स हार्बर या विमानसेवा 18 मे पासून 28 जूनपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. याशिवाय कॉन्टसने साऊथ ऑस्ट्रेलियातील माउंट गॅम्बियर येथे जाणाऱ्या आणि तिथून निघणाऱ्या सर्व विमानसेवा अनिश्चित काळासाठी बंद केल्या आहेत. जेटस्टारची सिडनी ते बसेल टाऊन ही विमानसेवा 18 मे ते 22 सप्टेंबरपर्यंत रद्द करण्यात आली आहे. याशिवाय कॉन्टसच्या सिडनी ते ऑकलंड आणि ब्रिस्बेन ते ऑकलंड या विमानसेवांमध्येही पुढच्या महिन्यात काही प्रमाणात कपात केली जाईल. सिडनीमध्ये उन्हाळ्याचा कालावधी 1990 पासून जवळपास 50 दिवसांनी वाढला आहे आणि तापमानही अधिक वाढत आहे, असे एका नवीन जागतिक हवामान अभ्यासात आढळले आहे. युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिटिश कोलंबियाच्या संशोधकांनी जगभरातील मध्यम अक्षांशातील 10 शहरांचा 1990 ते 2023 या कालावधीतल्या तापमानाचा अभ्यास केला. 1990 पासून सिडनीमध्ये दर दशकाला सुमारे 15 दिवसांनी उन्हाळा वाढतो आहे, म्हणजेच 20 वर्षात जवळपास 1 पूर्ण महिना जास्त उन्हाळा वाढला आहे. या अभ्यासातील इतर शहरांच्या तुलनेत सिडनीमध्ये उन्हाळा वाढण्याचा वेग दुपटीपेक्षा जास्त आहे. अमेरिकेतील मिनियापोलिस शहरात काही प्रमाणात समान बदल दिसून आला आहे. या अभ्यासानुसार हवामान बदलामुळे सगळीकडेच उन्हाळा अधिक लांब आणि उष्ण होत आहे. आता ऐकूया 19 एप्रिल या दिवसाबद्दलची काही विशेष माहिती. 1775 मध्ये आजच्या दिवशी अमेरिकेच्या स्वातंत्र्य चळवळीला सुरुवात झाली. त्यावेळी अमेरिका खंड इंग्लंडच्या ताब्यात होता. ब्रिटिशांनी ह्या खंडात 13 वसाहती स्थापन केल्या. 1775 ते 1783 पर्यंत चाललेल्या स्वातंत्र्य लढ्यात या 13 वसाहतींनी ब्रिटिशांविरुद्ध युद्ध पुकारले. अखेरीस त्यांना स्वातंत्र्य मिळाले आणि युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाची स्थापना झाली. या क्रांतीमध्ये अमेरिकन सैन्याचे नेतृत्व जनरल जॉर्ज वॉशिंग्टन यांनी केले, जे नंतर 1789 मध्ये अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष झाले. 19 एप्रिल 1971 रोजी सॅल्यूट 1 हे जगातील पहिले अंतराळ स्थानक सोव्हिएट संघ यांनी प्रक्षेपित केले. हे मानवासाठी तयार केलेले पहिले कृत्रिम अंतराळ स्थानक होते. ह्यामध्ये अंतराळवीरांना राहण्यासाठी, काम करण्यासाठी आणि प्रयोग करण्यासाठी सुविधा होत्या. सॅल्यूट 1 मुळे मानवाने अंतराळात दीर्घकाळ राहण्याचा मार्ग खुला झाला. पुढील अंतराळ स्थानके जसे की मीर आणि इंटरनॅशनल स्पेस स्टेशन यांच्यासाठी यामुळे पाया घातला गेला. 19 एप्रिल 1975 या दिवशी भारताच्या अंतराळ प्रवासाला सुरुवात झाली. भारताने आपला पहिला उपग्रह आर्यभट्ट अवकाशात सोडला. भारताच्या पहिल्या उपग्रहाला महान खगोलशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ आर्यभट्ट यांचे नाव देण्यात आले होते. भारताने आर्यभट्ट सोव्हिएत युनियनच्या मदतीने प्रक्षेपित केला. आर्यभट्ट पूर्णपणे भारतात तयार केला होता, परंतु तेव्हा भारताकडे उपग्रह प्रक्षेपणासाठी आवश्यक संसाधने नव्हती. यासाठी भारताने सोव्हिएत युनियनशी करार केला होता. या कराराअंतर्गत सोव्हिएत रॉकेटच्या मदतीने भारताचा उपग्रह अवकाशात पाठवण्याचे मान्य करण्यात आले. सुमारे 17 वर्षे अंतराळात राहिल्यानंतर 10 फेब्रुवारी 1992 रोजी आर्यभट्ट हा उपग्रह पृथ्वीच्या वातावरणात परतला. 19 एप्रिल 1984 अडव्हान्स ऑस्ट्रेलिया फेअर हे अधिकृतपणे ऑस्ट्रेलियाचे राष्ट्रगीत म्हणून स्वीकारण्यात आले. ह्याआधी गॉड सेव्ह द क्वीन हे ऑस्ट्रेलियाचे राष्ट्रगीत होते. याच दिवशी गव्हर्नर जनरल सर निनियन स्टीफन यांनी हिरवा आणि सोनेरी हे ऑस्ट्रेलियाचे अधिकृत राष्ट्रीय रंग म्हणून घोषित केले. ह्या माहितीबरोबरच मी आजची सिडनी डायरी इथे समाप्त करते आणि आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी. नमस्कार.
मराठी बातम्या सादर केल्याबद्दल श्री मंदार कुलकर्णी व सिडनी डायरी सादर केल्याबद्दल मीनल पंडित यांचे आभार. श्रोते हो, आता मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करूया. भारताच्या स्वातंत्र्यानंतर ईशान्य भारतातील मणिपूर परिसर फुटीरवादाच्या ज्वाळांनी ग्रस्त होता. अशा कठीण परिस्थितीत आदिवासी आणि त्यांच्या मुलांचे जीवन सक्षम करण्यासाठी कार्य करणारे ध्येयवादी कार्यकर्ते श्री जयवंत कोंडविलकर यांच्या प्रेरणादायी प्रवास जाणून घेऊया आजच्या कार्यक्रमात. वयाच्या 12व्या वर्षापासून सुरू झालेला हा संघर्षमय प्रवास संवाद साधणार आहेत श्री शरद कानिटकर.
नमस्कार श्रोते हो, आकाशवाणी सिडनीच्या आजच्या कार्यक्रमात मी शरद कानिटकर आपणा सर्वांचे स्वागत करत आहे. भारताच्या स्वातंत्र्यानंतर भारताचा ईशान्य भाग म्हणजे मणिपूर या परिसरात पूर्व सीमा भूप्रदेश फुटीरवादी ज्वाळांमध्ये होरपळून निघत होता. प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत आदिवासी आणि त्यांच्या मुलांचे जीवन सक्षम करण्यासाठी ध्येयवादी कार्यकर्ते श्री जयवंत कोंडविलकर यांचा प्रेरणादायी व्यक्तिमत्वाचा प्रवास जाणून घेणे हे आवश्यक वाटले. आकाशवाणी सिडनीसाठी त्यांनी मुद्दाम वेळ दिला याबद्दल प्रथम धन्यवाद. आणि आता गप्पांच्या माध्यमातून त्यांच्या वयाच्या 12 वर्षापासून हा प्रवास खडतर प्रवास जाणून घेऊया. प्रथम श्री जयवंतजी यांचे स्वागत करतो आणि लगेचच आपण गप्पांना सुरुवात करू. नमस्कार जयवंतजी, आणि तुमचं मी स्वागत करतो आकाशवाणी सिडनीवरती. तुमचा जरा परिचय करून देणार का, नेमकं तुमचं गाव, तुम्ही कुठं होतात आणि कशा पद्धतीने?
माझं पूर्ण नाव जयवंत गणपत कोंडविलकर. माझं गावाचं नाव जुवाठी, तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी.
बर. आणि म्हणजे तिथंच तुमचा जन्म तिथं झाला आणि तिथलं काही बाल शिक्षण म्हणजे प्राथमिक शिक्षण काही झालं तिथं?
ते 4th पर्यंत माझं त्या गावात शिक्षण झालं.
बरोबर, 4th पर्यंत झालं आणि पुढे हायस्कूलला सुरुवात केली होती तिथं.
हा, तिथे नाही, तिथेपासून पासून 6-7 किलोमीटर वरती नवीन हायस्कूल काढलं. त्या ठिकाणी पहिले भैयाजी काणे हे त्या ठिकाणी पहिले मुख्याध्यापक हायस्कूलचे. 5वी पासून शाळा तिथे सुरू झाली. आणि मग तिथे गावापासून 6-7 किलोमीटर असल्यामुळे आम्ही पायीच चालत त्या शाळेत मध्ये मी ऍडमिशन घेतली 5वी मध्ये. आणि तिथे 1970 सालची घटना ही. आणि 70 साली आणि 71 साली भारत पाकिस्तान युद्ध सुरू झालं. मग त्या ठिकाणी भैयाजी काणे यांना चैन पडे ना, मग त्यांनी अगोदर ठरलं होतं की आपल्याला ईशान्य भारतात जाऊन कार्य करायचं आहे. तर युद्ध सुरू झालं, ते म्हणाले मी तिकडेच जातो.
हो बर. पण त्यांचा पहिल्यांदा कुठं संबंध होता ईशान्य
भारतात? नाही, काही नाही संबंध. काय ते ह्याच्या अगोदर कर्नाटकामध्ये ते राष्ट्रीय स्वयंसेवकांचे प्रचारक होते 8-9 वर्ष. आणि त्यानंतर मग त्यांनी म्हणलं की संघातर्फे जास्त व्हाईट कॉलरचा भरणा असल्यामुळे तळागाळातल्या लोकांपर्यंत आपला संघ विचार पोचत नाहीये, आणि म्हणून त्यांनी सांगितलं की त्याच्यासाठी काहीतरी काम केलं पाहिजे. ह्या विषयावरती परमपूजनीय गुरुजी गोळवलकर गुरुजी यांची दीर्घ चर्चा झाली.
पण
त्यावेळी त्यांनी असं सांगितलं की तेवढी सोपी गोष्ट नाहीये, संघटना बांधली पाहिजेत, कार्यकर्ते हवेत, पण आता ती स्थिती नाहीये. पण तू जर काय काम सुरू करत असेल तर नक्की कर, तू जे काम करशील ते संघाचं काम समजू आम्ही. मग आणि मग प्रचारकाचं काम सोडून त्यांनी प्रत्येक गावामध्ये एक वर्ष राहायचं ते. मग गावात राहणारा जो तरुण वर्ग आहे तो 10वी नापास नि 12वी नापास, त्यांनी त्यांना एकत्र करायचे, त्यांचे फॉर्म भरून घ्यायचे, त्यांच्या ट्युशन त्यांना द्यायचे आणि परीक्षेला बसवायचे, शाखा चालवायची आणि तिथल्या कार्यवाहाला सांगायचं की तू जबाबदारी आता घे, ते दुसऱ्या गावात जायचे. असं कर्नाटक, महाराष्ट्रातला अर्धा भाग आणि छत्तीसगडला गेले होते ते. ही 67-68 ची गोष्ट आहे. 67-68 ची गोष्ट. तिथे गुरुजींनी त्यांना सांगितलं की तू इकडे भटकतोय सारखा, तू इथे काय भटकू नको, नागा लोकांमध्ये भारतीयांना स्थान नाहीये, इतर प्रांतातल्या लोकांना तिथे गावामध्ये घेत नाही, तर तिथे तू जाऊन काही कर, तू जे काम करशील ते आम्ही संघाचं काम समजू. ते 71 साली निघून गेले तिकडे.
बरोबर.
निघून गेल्यानंतर जाण्या अगोदर ते माझ्या घरी आले गावामध्ये, झुवाटी गावामध्ये. आई वडिलांची परवानगी मागितली की मी जयवंतला घेऊन जातो म्हणून, त्याचं शिक्षण मी करतो, पण त्यांना हा फार लहान आहे, आम्ही काय पाठवणार नाही.
पण तुमचंच नाव कसं काय
पाठवलं नाही
पुढे भैयाजी पुढे, तुमचं नाव कसं काय, तुमचंच नाव कसं काय?
त्या गावामध्ये काय झालं, भारत पाकिस्तान युद्ध सुरू झालं त्यावेळी, ते शाळा शाळातून आपल्या भारताबद्दल, आर्मी बद्दल असं व्याख्यान देत असत. एका व्याख्यान देत असताना मी त्या व्याख्यानामध्ये होतो आणि त्यावेळी त्यांनी विचारलं, आपल्या समोर आता मोठं आव्हान झालेलं आहे, सरहद्दी आपल्या सुरक्षित असतील, सरहद्दीवरती कार्य करणं फार आवश्यकता आहे, तिथे जर आपल्या मुलांनी, तिथे तरुणांनी, भारतीयांनी काम केलं तर आपल्या सीमा ह्या भक्कम राहतील आणि शत्रूपासून त्याचा करता येईल, आपलं संरक्षण करता येईल.
बरोबर.
आणि म्हणून माझ्या बरोबर मी सरहद्दीवरती कार्य करायला जातोय, कुणी आहे का मुलगा तिकडे येऊन शिक्षण आणि कार्य करायचं, तर कुणी हात वरती केला नाही, अनपेक्षित माझा हात वरती गेला. हा, तर ते त्यांनी हेरलं, त्यांनी हेरलं आणि म्हणून ते मग माझ्या आई वडिलांकडे आले आणि विचारले, मी जयवंतला घेऊन जातो. तिथे गेल्यानंतर तिथे भयानक परिस्थिती बघून मी सुद्धा घाबरलो ना. पण भैयाजी काणेंचं व्यक्तिमत्व असं होतं की समजा एखाद्याला जरी आजारी मनुष्य असला तरी ते बोलत राहिले तर त्याला प्रेरणा मिळायची, असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं.
बरोबर.
आणि प्रत्येक गोष्ट समजून सांगायचे आणि त्याला लॉजिक असायचं आणि ते भावलं जास्त मला. आणि मग आपलं वाटलं की रात्रंदिवस आपलं सैन्य सरहद्दीवरती काम करतय तर आपला स्वा काहीतरी खारीचा वाटा असावा त्याच्यामध्ये.
बरोबर.
ते असं मनात यायचं. पण तिथे मग झाल्यानंतर 2-2.5 वर्ष झाल्यानंतर भैयाजींना वाटलं की इथे काय कार्यच करता येत नाही आपल्याला, सगळे पाश्चात्य विचाराचे लोक असल्यामुळे आपला विचार सांगायला, भारतीयाबद्दल विचार सांगायला ते काय ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसत. ते म्हणत 2-2.5 वर्ष फुकट गेली, काही करता येत नाही, काय करायचं. मग त्यांनी माझं रुटीन बदललं, माझं रुटीन बदललं. ते असं बदललं की एखाद्या विद्यार्थी कसा असतो गावामध्ये, सकाळी लवकर उठणार, व्यायाम करणार, सूर्यनमस्कार घालणार, अभ्यास करणार, स्वयंपाकाला मदत करणार, स्वतःसाठी जंगलातून लाकडं आणणार वगैरे त्यांनी दिनचर्या बघितली तर गावातल्या लोकांना आश्चर्य वाटलं. कारण आमची मुलं उडान टप्पू सारखी इकडे तिकडे फिरतात, हा विद्यार्थी बघा कसा चांगला प्रामाणिकपणे काम करतोय. मग ते सगळे गावकरी मंडळी त्यांच्याकडे आले, त्यांना की जयवंत सारखा मुलांना बनवा तुम्ही, ही त्यांनी काळी ओळखली. तर म्हणजे इथे संधी आहे आपल्याला काम करायला. त्यांनी म्हटलं तुमच्या मुलांना सुधारायचं असेल तर तुमच्यापासून दूर न्यावा लागेल, तर मी त्यांना महाराष्ट्रात घेऊन जातो आणि सुधारतो. पण ते काय पाठवायला तयार होईना, तयार होईना. मग त्यांनी सांगितले की आम्हाला त्यांच्या एवढ्या लांब जायचं, महाराष्ट्र कुठे आहे आम्हाला माहिती नाहीये, आम्हाला माहिती गॅरंटी हवी मुलांच्या बद्दल. त्यांनी 10-12 मुलं मला निवडली आणि घेऊन जातो, तुम्ही म्हणा आम्ही 10-12 मुलं पाठवायला तयार आहोत, पण आम्हाला गॅरंटी द्या. म्हणजे काय गॅरंटी हवी तुम्हाला, तर तुमचा मुलगा आमच्याकडे ठेवा, आमची मुलं तुम्ही घेऊन जा.
बापरे.
हा, पण हे मला काय माहिती नव्हतं, हे यांचं बोलणं त्याच्या भाषेत बोलत होते ते.
बरोबर.
असं ते संध्याकाळी जेव्हा घरी आलो तर म्हणाले जयवंत माझी बॅग बाहेर काढ, तुझी बॅग इथे राहू दे, तुला इथे राहायचं आहे. तेव्हा मला कळलं त्यांचं काय बोलणं झालं, ते आकाश कोसळत असं वाटलं. म्हणजे मी काय इथे राहणार,
हो
मी काय इथे राहणार नाही म्हणून सांगितलं. ते म्हणे तुला
बरं
इथे राहावं लागेल, आपण देशासाठी आपला देश बघायचा, इथे समाज कसा आहे, त्यांच्या समस्या समजून घ्यायच्या आहे, त्याच्यासाठी तुला इथे राहावं लागेल, इथे शिक्षण घेतलं पाहिजे. तर म्हणजे ते काही असो, मला मी काही इथे राहणार नाही. पण ते मला कन्व्हिन्स करण्यासाठी त्यांनी मला तीन गोष्टी सांगितल्या,
बरं
एक छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांची, दुसरी गोष्ट गुरु गोविंद सिंग आणि त्यांच्या दोन मुलांची औरंगजेबाने भिंती चिरून मारलं होतं त्याची गोष्ट, आणि तिसरी गोष्ट चिमणीची, की एका डोंगराला आग लागलेली होती आणि आमच्या कोकणामध्ये त्यावेळी असं करायचं, ते शिकारी करायचे असेल तर डोंगराला आग लावायचे आणि दडून बसले ते पशु पक्षी सैरावैरा पळायचे, नंतर शिकार करायचे. तसा प्रसंग तिथे चालला होता, त्या डोंगराला डोंगराच्या खाली एक डबकं होतं आणि ती डबक्यात एक चिमणी होती, ती पाण्यात भिजायची आणि आग लागली तिथे शिंपडण्याचा प्रयत्न करायची. तेव्हा मोठमोठे पशु पक्षी म्हणायचे, ए चिमणे तुझा जीव तो केवढा, एक झुळूक आले तू मरून जाशील, तू पळून जा इथून. तर चिमणीने एक उत्तर दिलेलं आहे, ती काय म्हणाली, जेव्हा माझ्या देशावरती आघात होतोय, माझा देश जळतोय, तो मी स्वस्त कसं बसू, यथाशक्ती माझा मी त्याची पलटवार केला पाहिजे, मला इथे आग लागलेली आहे ती विझवली पाहिजे. जेव्हा यदा कदाचित ह्या डोंगराचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा माझं नाव सुवर्णाक्षर लिहिलं जाईल आणि तुम्ही पळपुट आहे म्हणून तुमची नोंद होईल. हे ऐकल्यानंतर आणि ज्या पद्धतीने भैयाजींनी गोष्ट सांगितली तर मनावरती परिणाम झाला आणि मी तिथे राहायला तयार झालो. भैयाजी 10 मुलं घेऊन 1973 साली सांगलीमध्ये आले
हो बर बर बर
आणि इथून आपल्या
तुम्ही तुम्ही तर
कामाची
खूप
सुरुवात
लहान होतो
झाली.
त्यावेळेला, तरी सुद्धा लहान होतात आणि
12 वर्षाचा होतो.
म्हणजे खरंच विलक्षण आहे, विलक्षण आहे खरं. पण मग
पण
भैयाजींचं
मी
वाक्य
त्यावेळी त्या तिथे मग ते सांगलीत आले आणि मी तिथेच राहिलो.
बर, आणि कायमच्या स्वरूपात आले भैयाजी इकडं.
हा मग इकडे माझ्या मुलावरती संस्कार करायचा असेल, त्यांना देश दाखवायचा असेल, ते तिथे राहून उपयोग नाही आहे आणि म्हणून त्यांनी
बरोबर
सांगली निवडलं आणि तिथून ते आले तिथे मुलांना घेऊन, ते इथे राहिले,
बरोबर.
मी तिथे राहिलो असं.
आणि मग तुमची दिनचर्या, म्हणजे असं म्हणता येईल की बा आता ते विद्यार्थ्यांना इकडे घेऊन आले, त्यांनी मला वाटतं मी ऐकलेलं आहे की बा असे अनेक आपल्या कुटुंबामध्ये त्यांनी व्यवस्था केलेली होती की बा तेथे विद्यार्थी राहतील, शिकतील आणि
हो
मग त्यांच्या याच्यामध्ये परत प्रदेशामध्ये परत जातील. पण त्यावेळेला तुम्ही
मग
तुमचं शिक्षण, तुमची दिनचर्या काय होती?
मी त्या तिथल्या गावच्या शाळेमध्ये गेलो, तिथे
बर
शिक्षण माझं सुरू झालं.
बर
7वी 8वी 9वी 3 वर्ष तिथे राहिलो मी, त्यांच्या
हो
भाषेत शिक्षण झालं माझं
बर.
असं.
पण आता ते
आणि
शिक्षण जे आहे, तुम्हाला तुम्हाला असं वाटलं की खूप फरक आहे महाराष्ट्रामधलं शिक्षण आणि तिथलं शिक्षण, भाषा या सगळ्या गोष्टीचं?
हे सगळं डोक्यावरून जायचं माझं, पण करणार काय, पर्याय काहीच नव्हता.
बर
समजून घेणं, त्या
हो
लोकांशी शिक्षकांशी बोलून समजून घेण्याचा प्रयत्न करणं, अभ्यास करणं, हे
हो
चिकाटीने मी चालू ठेवलं. अनेक वेळा
बर
पळून जाण्याचा प्रयत्न सुद्धा केला मी
बर
तिथे. त्या खोलीत भैयाजींनी एक भारताचा नकाशा लावून ठेवला होता, ते मुंबई आणि मणिपूर असं बाणाने दाखवलं होतं.
बरोबर
पण तिथे त्या नकाशात दिसताना वाटायचं आहे की जवळ आहे ना, म्हणून घर पळून जाण्या बाहेर आल्यानंतर आपलं मुंबई कुठे, पश्चिमेकडे आहे, आपण पूर्वेकडे आहोत, धावत धावत आपण पश्चिमेकडे जाऊ शकतो. जेव्हा
हो
घराच्या बाहेर पडायचं पडल्यानंतर, घनदाट जंगल बघितल्यानंतर घाबरून मी परत रूम मध्ये यायचो, असं
बर.
अनेक वेळा झालेलं आहे असं.
मग तुम्ही तिथं एखाद्या म्हणजे कोणत्या कुटुंबाबरोबर राहत
एखाद्या
होतात का?
त्या हा एका कुटुंबावर राहत होते. आता तिथे मला स्वयंपाक काही करता येत नव्हता ना,
हो
साधा चहा
बरोबर.
सुद्धा करता येत नव्हता मला, मग
तुम्ही
ते काय
लहानच
खातील
होता,
ते मला
तुमचं वय
घालायचं
काय
हो.
होतं? बरोबर आहे.
म्हणून मग ते काय करायचे, आता त्यांची भाषा येत नव्हती मला,
हो
मग भाषा येत नव्हती, मग ते खुणेन दाखवायचे, हे खाणार का, भात घेऊन यायचे, भात खाणार का, पण ते सगळे मांसाहारी पडले आणि तो मांसाहार बघून घृणा निर्माण व्हायची, खाता येत नव्हतं. मी म्हणले नाही खाणार हे, मग काय खाणार, मग ते कोबी दाखवायचे, हा म्हणजे कोबी खाय, मग भाजी दाखवायची, ही भाजी काय असेल भाजी काय, असं ते खुणेने दाखवायचे आणि जे शिजवून ते माझ्या पुढ्यात ठेवायचे, मी ते खायचं, असे 3 वर्ष काढली असं.
बर. आणि भाषा कशी काय शिकलात तुम्ही? म्हणजे
भाषा म्हणजे मी शिकलो नाही भाषा, त्या लहानपणी त्यांच्यावर खेळून त्यांच्याबरोबर राहून ते आपोआप त्यांची भाषा यायला लागली.
यायला लागली. बरोबर आहे, बरोबर आहे.
लहानपणी कोणतीही भाषा आपण लवकर पिकअप करतो.
खरंय, खरंय. हो, पण मग आता तुमची जी शाळा,
आपोआप भाषा.
बरोबर आहे. शाळा कसं काय, माध्यमिक तिथं शाळा झाली पुढे?
तिथे शाळा इंग्लिश, शाळा इंग्लिश मिडियमची.
बर.
पण इंग्लिश मिडियम असली तरी त्या भाषेत शिकवत होते ते.
हो, बर.
हा, ते भाषेत ते डोक्यावरून जायचं, पण अभ्यास करायचा, लोकांची मदत, त्या शिक्षकांची मदत घ्यायची. असं कसं ओढतताना 3 वर्ष काढली. मग 7वी 8वी 9वी ते, मग भैयाजीना वाटलं की हा तिथे 10वीला राहिला तर तिथे काय पास होणार नाही, म्हणून 10वीत मला सांगलीत बोलवून घेतलं त्यांनी. 10वीत मी सांगलीत केले आणि परत 11वी 12वी तिकडे गेलो मी परत. असं
बर बर. पण तुम्हाला एक
आणि मग
वर्ष
तिकडे
फक्त
केला.
सांगलीत, सांगलीत आला ज्या वेळेला, तेव्हा
हो
खूप
हो
फरक जाणवला असेल की एक 4 वर्षातला अभ्यासक्रम आपला सगळा मागे पुढे झालेला आहे.
हो 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 नाही, माझ्या शिक्षणाच्या बाबतीत फारच गैरसोय झालेली आहे. पण कसा बसा पास व्हायचं एवढं. पण भैयाजी कानेंचे एक ही पद्धत होती, ते एक हाडाचे शिक्षक होते, त्यांनी शिकवलेलं, त्यांनी शिकवलं परत अभ्यास करावा लागत नसे. त्या ह्याच्यात मी कसं तरी पास व्हायचो, फक्त फक्त पास व्हायचो एवढं. तर
आणि मग
त्याच्यात
पुढे
कसा
परत
बसा पास
तुम्ही
झालो.
हो 10वीला
हा,
इथनं
मग परत चढलं
काही
त्यावर.
12वी तिकडे गेलात.
हा, 11वी 12वी आणि पुढचं कॉलेज सुद्धा तिकडेच झालं.
बर. कॉलेजला तिथं गावातच होतं कॉलेज, तुम्ही जिथं राहत होतात तिथं?
नाही, गावात जिल्ह्याच्या ठिकाणी. मग मी जिल्ह्यात 3 वर्ष राहिल्यानंतर त्यांचा विश्वास बसला, व ही
बर.
माणसं चांगली आहेत, मुलगा चांगला आहे, काही प्रॉब्लेम नाही. मग मला त्यांनी गाव सोड, तिकडच्या मुलांची प्रतिक्रिया, इकडे आणलेल्या मुलांची प्रतिक्रिया चांगली त्यांना ऐकायला मिळाली. की त्यांचा गैरसमज, हिंदू म्हणजे कोण, हिंदू म्हणजे सैतानीची पूजा करणारे लोक, पण ते वाईटच असणार. पण ज्यावेळी मुलांनी सांगितलं की हिंदू लोक आई वडिलांपेक्षा जास्त प्रेम करतात, तर त्यांचा विश्वास बसला.
बर.
आणि
पण
मग
मग
पुढच्या का, का
बरोबर.
पुढच्या
आता
कार्याला.
ती मुलं जेव्हा इथं राहायला आली, जेव्हा ज्या कुटुंबामध्ये राहत होती, ते ती मुलं आनंदी होती, त्यांना छान वाटलं, त्यांचं आयुष्य चांगलं चाललेलं होतं असं तुम्हाला जाणवत आहे?
हो, कारण का तिथली गावची परिस्थिती आणि इकडे आल्यानंतर
हो
राहणीमान, राहणीमान अस्मानाचा फरक आहे ना.
हो बरोबर आहे.
तेव्हा मुलांना आणि इकडच्या लोकांनी, ते एवढ्या लांबची मुलं आलेली आहेत म्हणून जातीने त्यांच्यावर प्रेम करणं, अनेक सणासुदीला, दिवाळीला त्यांना आंघोळी घालणं, ओवाळणं, हा त्यांना नवीन प्रकार होता सगळा.
बर बर.
आणि ते भारावून गेले विद्यार्थी, आणि ते मग गावच्या आई वडिलांना विसरूनच गेले
हो हो हो
की हे लोक, हिंदू लोक इतकी चांगली असतात. तर त्या त्या तिकडे लोकांना कळलं, अरे मुलांचा रिपोर्ट इतका चांगला आहे, आम्हाला आमची घरची आठवण काढत आहेत. मग तो जो परिणाम झाला, खूप तो परिणाम चांगला झाला तिथे. आणि आपल्याबद्दलचं वातावरण आपण जर सांगितलं असतं त्याने ऐकून घेतलं नसतं, पण
बरोबर
त्यांच्याच
बरोबर.
मुलांनी सांगितल्यामुळे त्यांना ते पटलं आणि आपल्याबद्दल गैरसमज निघून गेला.
बरोबर बरोबर.
असं
मी या बाबतीत सुधीर फडकेंचा एक मुलाखत होती, त्या मुलाखतीमध्ये त्यांनी उल्लेख केलेला होता आणि कोणाच्या तरी बोलण्यात आलेलं होतं की त्यांनी सुद्धा एक मुलगा त्यांच्याकडे होता या मणिपूर भागातून आलेला, आणि त्याचं नाव दीपक म्हणून त्यांनी स्वतःचं नाव ठेवलेलं होतं, आणि तो दीपक फडके म्हणूनच सांगायचा. आणि तो खूप त्यांनी चांगल्या पद्धतीने त्याच्यावरती सांगितलेलं आहे की बा मला जे आयुष्य इथं मिळालं ते माझ्या गावामध्ये मला मिळालं नसतं म्हणून.
तसं ह्या विद्यार्थ्यांना सुद्धा तेच वाटलं.
हो.
असं, आणि त्याचा परिणाम खूप चांगला. आणि म्हणून महाराष्ट्राबद्दल त्या लोकांमध्ये, मणिपूरमध्ये किंवा नागालँडबद्दल खूप चांगलं मत आहे.
बरोबर.
म्हणजे महाराष्ट्र, मराठी मनुष्य हा बिझनेस करण्यासाठी गेला नाही. तो जर गेला असेल तो मोठा ऑफिसर म्हणून गेला, किंवा साधा आमच्यासारखं गेला, तो काही समाजसेवा करत बसला. म्हणून
बरोबर.
ते बिझनेसमॅन लोकांवरती खूप घृणा करतात. असं,
खरं
कारण
खरं.
महाराष्ट्रातला कुणीही गेला तरी वाटतं की महाराष्ट्रातले लोक चांगले आहेत, हे आमची लोक आहेत, असं आता त्या समाजात वाटायला लागलं.
बरोबर बरोबर
आणि
आता
त्याच्यामुळे आता कार्यविस्तार झाला.
बरोबर. पण आता हे जे जसे विद्यार्थी इथं राहिले आणि तुम्ही तिथं राहिलेला होतात, पण तिथल्या समुदायाचा जसा एक परिणाम झाला की बॉ हे विद्यार्थी आता चांगलं शिकतायत आणि वगैरे, पण तुमच्या बाबतीत त्यांचं मत काय झालं मग तिथं?
त्यांना ते वाटलं मी आता इकडे एवढं असून सुद्धा एवढा पुढारलेल्या भागातून आहून सुद्धा तो आमच्यासाठी इथे राहतोय, मुलांना ट्युशन घेतोय, तिकडे मुलांना शिक्षणासाठी पाठवतोय, तर ते म्हणाले
बरोबर,
एवढं कोण करते आमच्यासाठी.
खरंय खरंय.
आणि त्याच्या बाबतीत काय हा काय मोबदला घेत नाही त्याच्या बाबतीत. म्हणजे एखादा काका मामानी जसं प्रेम करावं तसंच आमच्यासाठी हे प्रेम करतात आहेत. आणि धर्माबाबत तर काही लुडबुड नाही आहे, ते म्हणतात तुमचा धर्म तुम्हाला भरा, आमचा धर्म आम्हाला भरा, असं कोण शिक्षण असं कुणीच सांगत नाही. त्यांच्याकडे जे
बरोबर
आलं तर तुम्ही आमचा हा धर्म स्वीकारलात तरच आम्ही तुम्हाला मदत करू, हे तर तसं काही बोलतच नाहीत. आमचं म्हणणं एवढंच होतं की देश आपला आहे, तुम्ही सगळे भारतीय आहात, ह्याच्या पलीकडे ते खूप अपिलिंग वाटलं त्यांना. आणि
खरं
ते
खरं
सरळ हसते मदत कर, काही अडचण आले ते धावून यायचे मदत करायचे, असं
बरोबर बरोबर.
एकदम वातावरण
पण
बदललं.
हो, आता हा तुम्ही जसं पूर्व आसाम आपण पूर्व सीमा म्हणतोय, तर पूर्व सीमा म्हणजे
हो
फक्त मणिपूर हा एक भाग आहे का त्यातले काही बाकी अन्य प्रदेश सुद्धा आहेत त्याच्यामध्ये?
आता मी सांगतो पायलट प्रोजेक्ट सुरू झाला मणिपूरमध्ये, पण
बर
आमच्या समोर संपूर्ण 7 राज्य आहेत,
बर, ती कोणती आहेत मग?
अरुणाचल, आसाम, मिझोराम, नागालँड, मणिपूर, त्रिपुरा, ही 7 राज्य ज्या इंटरनॅशनल बॉर्डरनी घेरलेली आहेत. 98% इंटरनॅशनल बॉर्डर सरहद्द आहे आणि
बरोबर.
2% भारताशी जोडलेला आहे, तो
हो
त्याला
हो
चिकन नेक म्हणतो आपण,
बर बर बर
चिकन
बर.
नेक. आणि हे जे बांगलादेश, भूतान, म्यानमार
हा
अतिरेक्यांचे कॅम्प हे ह्या भागात असतात,
बर
असं. आणि ते येतात कुठून, जेव्हा घोरीला ट्रेनिंग घेऊन बांगलादेश मधून, भूतान मधून किंवा म्यानमार मधून, चायना मधून येतात, ते ज्या
हो
गावात येतात त्या भागात येतात आहेत, त्या भागामध्ये आपलं एक सेंटर असावं आणि
हो
त्या लोकांची इतकी सेवा करायची, इतकी सेवा करायची की त्या लोकांनी ह्या लोकांना विरोध केला पाहिजे, की
अगदी खरंय.
डेव्हलपमेंटसाठी हा हे ज्यांच्यामुळे डेव्हलप होत नाहीये तर इतकं
बरोबर
आपल्याला तिथे काम करावं लागणार आहे भविष्यात. आणि आम्ही ठरवलेलं आहे की ह्या चिकन नेक पासून पूर्ण ह्या बॉर्डर वरती साधारण 40-50 शाळांचे सेंटर उभे करावेत आणि लोकांची मानसिकता बदलायची.
मानसिकता बदलाय.
मानसिकता बदलणं म्हणजे काय, की भारताबद्दलचं प्रेम, भारतीयांबद्दलचं प्रेम निर्माण कसं होईल. आम्ही धर्मात त्यांच्या लुडबुड करत नाही, तुमचा धर्म तुम्हाला भला, आमचा धर्म आम्हाला, पण आपलं सर्वांचं कल्चर जी संस्कृती ही
हो
एक आहे हे आपण सांगण्याचा प्रयत्न करतो. नाही आपण त्यांना काय सांगतो, आपलं राष्ट्र पहिलं,
खरं
आपले पूर्व सर्वांचे एक आहेत, आपली सर्वांची संस्कृती एक आहे, आणि म्हणून आपण सगळे भाऊ 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 बहिणी आहोत, आणि म्हणून आपला आपण जे शिक्षण घेतलं, मोठे झालो, देशासाठी काम केलं, तर आपल्या देशाची आपले समाजाची प्रगती होईल
खरं.
हे सांगण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आणि त्या वेगवेगळ्या माध्यमातून ऍक्टिव्हिटी मधून सांगतो आम्ही.
बर, मग आता गेले तुम्ही 50 वर्ष, म्हणजे आज 71 साली तुम्ही तिकडे गेला आणि आज आता
72 साली
2072 साली, 2026 आता आहे, आणि आज
हो.
गेली इतके वर्ष, म्हणजे त्या 50-हून अधिक वर्ष तुम्ही आता या कार्यरत आहात, तुमचा
बरोबर
त्या भागाचा इतका जवळीक झाली असेल किंवा प्रत्येक माणूस तिथं माहितीचा झाला असेल किंवा तिथे पुढारी जरा माहिती असतील, पण तुम्हाला वैयक्तिक असे काही प्रसंगांना तोंड द्यावं लागलं का?
हो. आता तसं म्हटलं तर खूप, तसे आतापर्यंत मला 16 वेळा माझा नवीन जन्म आहे
हो
आणि
बर
अनेक वेळा, हा अनेक वेळा त्यांनी मारण्याचा प्रयत्न केला. जरी काही लोक चांगले वाटले तरी त्या विरुद्ध असणारे सुद्धा समाज होताच ना,
खरंय
चार
खरंय.
लोक आपले असले ते 4 लोक विरुद्ध सुद्धा असायचे. मला अनेक धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला
बर
त्यांनी. मला इव्हन त्यांनी पासपोर्ट काढून अमेरिकेला पाठवण्याची व्यवस्था केली होती, की त्यांनी
बर
म्हणा 3 वर्ष अमेरिका जाऊन पाश्चात्य धर्माचा अभ्यास करायचा, इथे यायचं, चर्चच्या अंडर काम करायचं. तुम्ही सांगाल तो बंगला तुम्हाला मी देऊ, तुम्ही सांगाल त्या
बर
मुलीशी तुमचं लग्न लावून देऊ, तुम्हाला काही कमी देणार ना, वाटणार नाही. अमिषा खूप दाखवली त्यांनी ना, पण आपलं ध्येय ठरलेलं होतं ना काय करायचं ते,
खरं खरं
म्हणून त्या अमिषाला आपण काय बळी पडलेलं नाही त्यांच्या.
या सगळ्या प्रसंगातून तुम्ही जे गेलेला आहात म्हणजे 50 वर्ष आता हा बघत आहात, परंतु आता तुम्ही जसं आव्हानं सांगितलीत पण याच्यात पॉलिटिकल तुम्हाला सपोर्ट काही होता का नव्हता?
काही नाही, काही सपोर्ट नाही. आणि पॉलिटिकल ह्याच्यामध्ये आम्ही इंटर करण्याचा प्रयत्न सुद्धा केला नाही.
बरोबर,
समाजाला समाजातल्या लोकांना जास्तीत जास्त परिचय होईल, त्यांना आपलंच कसं वाटेल हा प्रयत्न केला आम्ही.
खरंय,
पण राजकीयमध्ये एक चकार शब्द काढला.
हो, पण जे समाजात म्हणजे जसं तुमच्यासारखेच काम करणारे असे अन्य कुणी व्यक्ती होत्या का, किंवा ख्रिश्चन धर्मीयांच्या असतील किंवा अन्य धर्मीयांच्या असतील, की जे लोकांना आमिष दाखवून काहीतरी प्रयत्न करत होते ते?
त्यांचा रात्रंदिवस धंदा तोच ना, आमिष दाखवून त्या जास्त जास्त प्रचार करायचा, पाश्चात्य धर्माचा आपल्या विरुद्ध भडकवण्याचा प्रयत्न करायचा. भारत देश हा आपला नाहीये, आपल्याला स्वतंत्र ख्रिश्चन देश निर्माण करायचा आहे. अनेक तिथे अजूनही आहेत, असे अनेक एनजीओ आहेत तिथे, अनेक परदेशी एनजीओ आहेत त्या भागामध्ये, पण त्याच्याकडे दुर्लक्ष करून आपण आपलं काम, आपली जर डेव्हलपमेंट व्हायची असेल ते शिक्षण घेतलं पाहिजे, भारत देश बघितला पाहिजे. हा सर्वांचा देश आहे काय असं सांगण्याचा आम्ही वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीतून करत असतो.
बरोबर आहे, पण तुम्हाला ज्यावेळेस म्हणजे बरेच वेळेला तुम्ही म्हटलेलं आहे बोलताना असं उल्लेख केलेला आहे की बा बरेच वेळेला तुम्हाला तुरुंगातही जावं लागलं, पण त्या तुरुंगातून तुम्हाला बाहेर काढण्याकरता तुम्हाला काही स्वतःला प्रयत्न करता आले किंवा तिथलं कोणी स्थानिक लोक तुम्हाला मदत करताना उभी राहिली?
नाही, तुरुंगात नाही जावं लागलं, की तिथल्या ज्या जहाल संघटना आहेत तर त्यांनी मला किडनॅप अनेक वेळा करून नेलेलं आहे.
बरोबर,
की त्यांच्या बरोबर काम करत नाही म्हणून किंवा धर्मांतर मी करून घेत नाही म्हणून.
बर,
त्यांना त्यांचं म्हणणं असं तर तू धर्मांतर आमच्या धर्मात आलं पाहिजे आणि आमच्या बरोबर काम करायचं, मी ते मान्य करायचं नाही.
बरोबर,
त्यामुळे त्यांनी मला अनेक मारण्याचा प्रयत्न केला, जंगलात घेऊन गेले मला मारण्यासाठी, असे अनेक प्रसंग झालेले आहेत.
खरंय खरंय, पण आता जसं तुम्ही म्हणालात की बा पूर्व सीमा विकास प्रतिष्ठान म्हणजे ही एक एनजीओच आहे ना?
हो
बरोबर,
बरोबर.
हा, आणि त्याची स्थापना कधी झाली आणि याच्या या संस्थेच्या माध्यमातून तुमचा आता कशा पद्धतीने तुम्ही कार्य करताय?
आता आमचं काम सुरू अगोदर झालं आणि संस्था नंतर स्थापन झाली,
बरोबर
असं आहे.
बरोबर,
1986 ला 1986 ला संस्था स्थापन झाली, त्याच्या 71-72 पासून काम सुरू झालं होतं. ऍक्च्युली 72-73 पासून तिथलं काम सुरू झालं होतं, पण ही व्यवस्था लावावी, कायमस्वरूपी व्यवस्था लावावी आणि जास्तीत जास्त त्या ईशान्य भारतामध्ये प्रचार व्हावा हे अपेक्षा असल्यामुळे त्याला त्याच्यासाठी संस्था स्थापन करणं आवश्यकता आहे. आणि म्हणून 86 ला ही संस्थेची स्थापना केली आणि त्यांच्या मार्फत आता 3 जिल्ह्यामध्ये 3 अतिरेक्यांचे बाल्य किल्ले असलेल्या ठिकाणी 3 शाळा चालवतो आता आम्ही.
अरे वा, बर.
आणि अशा ठिकाणी शाळा चालवतो की तुम्ही म्हटलं तुम्हाला तिथे जायचं आहे तर तुम्ही सुद्धा जाऊ शकत नाही, तिथल्या स्थानिक लोकांची मदत घेतल्याशिवाय तुम्हाला गावात शिरता येणार नाही, अशा ठिकाणी आहेत. कुणीही आम्हाला विरोध करत नाहीत. अनेक चर्चने तारतण्याचा प्रयत्न केला पण गावातले लोक त्यांच्या विरुद्ध जाऊन मुलं आमच्या शाळेत पाठवायला लागले की इथे शिक्षण सर्व धर्माचं शिक्षण दिलं जातं, इथे पर्टिक्युलर कोणत्याही एका धर्माचं शिक्षण दिलं जात नाहीये आणि देशाबद्दल चांगल्या सवयी लागतात ह्या मुलांना. आम्ही दरवर्षी शिक्षकांना ट्रेनिंग देतो, दरवर्षी ट्रेनिंग देतो त्यांनी कसं शिकवावं याच्यासाठी. हे सगळे आजूबाजूचे बघितल्यामुळे अशी शाळा कोणती असं काही करत नाहीत, त्यामुळे जरी अनेक लोकांनी विरोध केला तरी आपले लोक कमी जास्त म्हणून विद्यार्थी आमच्याकडे पाठवतात.
बरोबर, पण या शाळेचा जो अभ्यासक्रम आहे, या शाळेचा जो अभ्यासक्रम आहे, सिलेबस वगैरे, हे तुमच्या सेंट्रल बोर्ड किंवा गव्हर्नमेंटच्या लेवल म्हणजे बरोबरीनेच चालतं ना?
हो, जे इंग्लिश मीडियम मध्ये मणिपूर बोर्ड जे आहे त्याच्या अंडर आम्ही चालवतोय.
हो, बर बर, असं
वेगळं काय आम्ही दाखवलं नाही की आमचा सिलेबस घ्या वगैरे असं काय, तर त्यांच्या एनजीओ करतातच आहे, पण आम्ही तसं काही केलं नाही. जे काही गव्हर्नमेंटचं आहे, जे काही बोर्डच आहे ते शिकवतात, पण ते चांगल्या पद्धतीने शिकवायचं.
बरोबर, पण आता भारतातून म्हणजे अन्य देश जे राज्य आहे, महाराष्ट्र आहे, गुजरात आहे किंवा अन्य आहेत, तिथून जसे तुम्ही कार्यकर्ते म्हणून गेलात तिथं, तशी कार्यकर्त्यांची फळी हा अन्य आपल्या भागातून येते का, अन्य स्टेटमधून?
नाही, हा जो अन्य प्रांतातून नाहीये पण महाराष्ट्रातून येते.
बर,
आपल्या पुन्हा मुंबईतून बरेचसे आपले तरुण कार्यकर्ते जॉईन होतात आहेत.
अरे वा,
दरवर्षी शिक्षकांना ट्रेनिंग द्यायला जातात, वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज घेतात तिकडे. आता ह्याच वर्षी आम्ही सायन्स ऑन व्हील जो प्रयोग ह्या संस्थेच्या मार्फत PSVP आणखी स्वरूपवर्धिनीच्या मार्फत आपण कार्यक्रम घेतो. असे अशा वेगवेगळ्या संस्था जे आपल्या सामाजिक आहेत त्यांची मदत घेऊन आपण वेगवेगळे कार्यक्रम घेतो.
बरोबर बरोबर. आता सगळं कुठेही कुठलीही एनजीओ चालवायची झाली किंवा कुठलंही सामाजिक काम करायचं झालं तर आपल्याला माहितीच आहे की आर्थिक ही सगळ्यात अडचण मोठी असते, आणि आर्थिक कोणती मदत कशा पद्धतीने उभी करायची, कोणत्याही संस्थेला मोठं काम असतं, मोठी विवंचना असते खऱ्या अर्थाने. तर आता हा
बरोबर
सगळा प्रवास तुमचा ऐकल्यानंतर व याच्यामध्ये इथं जे राहणारे आहेत किंवा अन्य हे कोणी कार्यक्रम जो ऐकणारे आहेत, तर काय लोकांना कशा पद्धतीने मदत करता येईल?
आम्हाला असे आहे, आता काम वाढतंय आम्हाला, आम्हाला विरोध अजिबात होत नाहीये. तर आमची इच्छा अशी आहे की इकडच्या मॅक्झिमम तरुणांनी तिकडे जाऊन त्या भागामध्ये त्यांचं करिअर शिक्षण होण्यासाठी मदत करावी आम्हाला. आणि जे काय प्रत्यक्ष जाऊ शकत नाहीयेत पण त्यांनी आर्थिक मदत आम्हाला करावी, जेणेकरून चांगल्या शिक्षक त्यांना तिकडे पाठवून त्यांना पगार देऊन आपण जास्तीत जास्त कामा कार्याचा विस्तार करता येईल. म्हणून मदत आम्हाला दोन प्रकारची लागते, एक कार्यकर्ते व्हॉलंटियर्स आणखी आर्थिक मदत. जशी आर्थिक मदत झाली तर अनेक आता 3 शाळा आहेत, 3-4 शाळा होतील. आमचा पूर्ण प्लॅन मास्टर प्लॅन असा आहे की ह्या 20-25 वर्षामध्ये जवळजवळ 30-40 शाळांचं जाळं विणायचा प्रयत्न आहे. पण त्याच्यासाठी आर्थिक सर्व लोकांनी जर मदत केली तर त्याचा खूप उपयोग होईल.
नक्कीच बरोबर आहे.
पण शिक्षणाच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता आमचं ध्येय आहे.
खरंय खरंय. पण आता ही जसं भारतातल्या लोकांना तिथल्या तिथं बँकेमध्ये कदाचित जमा करता येईल, परंतु तुम्हाला आपल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांनी तुम्हाला तशी परवानगी दिली की बा फॉरेन कुठले फंड आले किंवा काही?
फॉरेन फंड साठी आमच्याकडे FCRA चा अकाउंट आहे.
बर,
सेवा इंटरनॅशनलच्या माध्यमातून ते जर फंड आले आमच्याकडे आले तर त्यांना तुम्हाला तिकडे एक्झम्पशन सुद्धा मिळतं.
अच्छा, बर बर,
तशी तशी व्यवस्था आहे. तर आमचा FCRA अकाउंट दिल्लीमध्ये SBI मध्ये उघडलेला आहे, तर त्याच्यातून बाहेर परदेशातले लोक त्याच्या अकाउंट मधून फंड ट्रान्सफर करू शकतात.
बरोबर बरोबर. जेवणजी, म्हणजे इतकं मोठं काम आहे, म्हणजे तुम्ही जर गेले 50 वर्षाहून अधिक तिथं काम करताय, आणि तुम्ही जसं तुमचा जन्म हा याच कामाकरता झाला का काय असं मला शंका आता यायला लागलेली आहे. कारण 11 वर्षी तुम्ही तुमचं गाव सोडून तुम्ही तिथे गेलेलात, आणि तुमचं मणिपूर आणि ह्या भागामध्ये तुम्ही तुमचं जन्मस्थान असल्यासारखंच वावरलेलं आहे, आणि तुमची कर्मभूमी जन्मभूमी सुद्धा तशीच असल्यासारखी झालेली आहे. तर खरंच म्हणजे शब्द नाही आहेत माझ्याकडे ते कौतुक कसं करायचं, आणि कौतुक करण्यापेक्षा काय पद्धतीने मदत करता येईल हेच आव्हान आम्ही आज लोकांपुढे करत आहोत. आणि या निमित्ताने जे कोणी कार्यक्रम ऐकतील त्यांनी नक्कीच याचा विचार करावा याला मला म्हणता येईल. पण निरोप घेण्यापूर्वी आता आपण आमच्या श्रोत्यांशी निरोपाचा संदेश म्हणून तुम्ही काय सांगू इच्छिता?
मी एवढं सांगू इच्छित आहे की ज्यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सर्वांना आव्हान केलं होतं कितीही झालं तरी सरहद्दी जोपर्यंत आपल्या मजबूत नाहीये तोपर्यंत कितीही देश मोठा झाला तो यशस्वी होऊ शकत नाही. म्हणून सरहद्दीवरती आपलं काम मॅक्झिमम पोचलं पाहिजे, तरुणांनी तिथे काम केलं पाहिजे. जर लोकांनी प्रत्यक्ष येऊन त्याने आम्ही असं आव्हान करतो लोकांना तरुणांना की किमान 1 वर्ष त्या भागासाठी द्यावं, कारण तो आपल्या देशाचाच भाग आहे. आणि जास्तीत जास्त त्यांना आपला परिचय द्यावा, भारताबद्दल परिचय द्यावा, शिक्षणातून म्हणा संस्कृतीच्या मार्फत म्हणा अनेक वेगवेगळ्या माध्यमातून ऍक्टिव्हिटीतून द्यावं, तर किमान 1 वर्ष राहावं. किंवा तसं होत नसेल तर त्यांनी आर्थिक मदत करावी जेणेकरून चांगले शिक्षक आपण त्या भागामध्ये पोचवू शकू. असं मी सगळ्यांना मदत करेन, आव्हान करेन की ह्याला तुम्ही आर्थिक सढळ हाताने मदत करा, काम आपलं नक्की वाढेल याची मी गॅरंटी देतो.
जरूर जरूर. छान. आकाशवाणी सिडनीच्या विनंतीला मान देऊन जेवणजी आपण आपल्या व्यस्त वेळेत आपला वेळ दिलात आणि आपला प्रवास अतिशय प्रेरकपणे कथित कथित केला. आमचे श्रोते याचा नक्कीच विचार करतील अशी आशा आहे. आणि हा कार्यक्रम योजण्यासाठी पूर्वसीमा प्रतिष्ठान टीमचे लोकांचं मला सहकार्य मिळालं, तसंच सिडनीमधील वैभव लिमये यांचंही सहकार्य मिळालं, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आणि जेवणजी, तुम्हाला उत्तम आरोग्य आणि आपल्या कार्यात अधिक यश मिळो याच शुभेच्छा देत मी शरद कानेटकर आपला निरोप घेतो. आणि पुन्हा कधीतरी भेटूया आपल्या अजूनही काही वेगळ्या विषयावरती गप्पा मारण्याकरता. धन्यवाद.
नक्की सर, धन्यवाद. खूप खूप धन्यवाद, तुम्ही संधी दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.
श्रोते हो, आजच्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी ठीक 11 वाजता. मी अतुल जमदाडे आता आपला निरोप घेतो. जाता जाता ऐकूया आपल्या प्रायोजकांचे संदेश. धन्यवाद.
स्वतःच घर, स्वप्नांच घर पूर्ण होणार आज. बाहेरून सुंदर दिसत पण आत काय आहे राज. छताची गळती भेगा की टर्माइटचा लपलेला वार. चुकीचा निर्णय ठरू शकतो आयुष्यभराचा भार. म्हणूनच आधी खात्री करा, घाईत निर्णय नका घेऊ. तपासणीशिवाय घर घेणं मोठी रिस्क हे लक्षात ठेवू. घरांच्या सर्व प्रकारच्या इन्स्पेक्शनचे वन स्टॉप सोल्युशन म्हणजेच आक्वा बिल्ड इन्स्पेक्शन्स. ते शोधतील मेजर, मायनर आणि सेफ्टी डिफेक्ट्स फॉर शुअर. तुमचा निर्णय मग होईल व्हेरी स्मार्ट आणि क्लिअर. आणि हा, तुमच्या हक्काचा मराठी माणूस 0430-583-588 ला फोन लावा आणि सर्जेरावांशी नक्की बोला. लक्षात ठेवा 0430-583-588.
या पोल्युशन वर सोल्युशन पाहिजे रे.
ग्रीन ऑस्ट्रेलियासाठी आपली जबाबदारी उचलायची का? अगं मग घरातच इलेक्ट्रिसिटी जनरेट करून वापर आणि एक्सेस ग्रीडला विकून टाक.
पण कसं?
आयका टेक्नॉलॉजीच्या मदतीनं फक्त $2800 मध्ये 6.6 kW सोलर सिस्टम बसवून
मग इलेक्ट्रिसिटी बिल्स
80% पर्यंत सेव्हिंग आणि सिस्टीम वर सबसिडी देखील.
तुमच्यासारखं माझ्या घराला होईल सूट.
अगं, कस्टमाइज सोलर सिस्टीम हीच तर आयका टेक्नॉलॉजीची खासियत आहे ना.
आहेत तरी कोण हे आयका टेक्नॉलॉजी?
आपलीच माणसं संदीप चिखले आणि कुणाल भागवत. नंबर पण घे 0409707707. ईमेल info@ayk.com.au.
तीनशे वर्षांच्या सुलतानी राजवटीच्या भयान काळरात्रीनंतर चारी पादशाह्या दबवून शिवाजी राजांनी महाराष्ट्रात भूमिपुत्रांचं स्वराज्य निर्माण केलं आणि एका शुभ मुहूर्तावर राजे सिंहासनाधीश्वर झाले. इंग्रजी कालगणनेनुसार हा दिवस होता 6 जून 1674. आणि आता पुन्हा 350 वर्षानंतर याच दिवशी म्हणजे शनिवार 6 जून 2026 रोजी सिडनीतल्या मराठी मंडळींच्या हृदयसिंहासनावर आरूढ होण्यासाठी येत आहेत महाराज द किंग. नेत्रदीपक, नेपथ्य, ढोलताशासहित वाद्यवृंद आणि शेकडो कलाकारांच्या साक्षीनं चला आपणही या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होऊया.
त्यांच्या बंधात धुंद मोहरते मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते ना त्यांच्या बंधात धुंद मोहरते मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते मन उधाण वाऱ्याचे आकाशी स्वप्नांचा हरपून भान शिरते हुरहुर त्या सांजेला कधी एकटेच झुलते सावरते बावरते झडते अडखळते का पडते कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते मन तरंग होऊन पाण्यावरती फिरते अनक्षणात फिरून आभाळाला भिडते मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गैवरते मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गैवरते मन उधाण झुणते गुणगुणते कधी गुंतते हरवते कधी गहिऱ्या डोळ्यांच्या डोहात पार बुडते तळमळते सारखे पापडे नकळत का भर कटते कधी मोहाच्या चार क्षणांना मन हे वेडे फुलते जाणते जरी हे पुन्हा पुन्हा का चुकते बडे तरी भासांच्या मागून पडते मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते मन उधाण वाऱ्याचे